हॅलो
कुत्र बघतो म्हणून बॅटरी घेऊन आलो बाहेर. भरत बर का
किती वाजता?
5:15
आता पाट
हो
बर. हा
आणि दुसरा विषय, त्यांनी आजची रात्र सोडून कालच्या रात्री एक कुत्र गेलंय आपलं, ते कुत्र त्याने धरलं 100%.
कुत्र नाही का तुमचा आता?
हा कुत्र नाही, कालपासून
दोन कुत्र होते का तुमच्याकडे?
हा दोन होती, एक गेलं
एक गेलं, परत ते म्हणते त्या हिशोबावर आलता काही
त्याच्या हिशोबावर आला असं ती पाट मी बघतोय त्याला कशाने एवढं कुत्र बघायला लागलं बघतोय तर ती क्लिअर राहा 30-40 फुटाहून गेलंय माझ्यापासून.
तुम्ही बॅटरी दाबली का त्यावर?
होय बॅटरी दाबली की माग वळून बघायचं, थिर उभं राहून बघायचं आणि
घाबरत नसतं
देत नाही राव येत नाही.
कुठं कुठल्या साईडला गेलं परत?
डांबरी काढल्या साईडला पूर्वेला गेलं.
पूर्वेला म्हणजे माळ्याच्या वस्तीकडं?
नाही नाही डांबरीकडे गेलं.
म्हणजे त्या मंदिराकडं, छोटस मंदिर आहे तिथं?
हा हा मंदिराच्या मंदिराला तिथून मग काय बघा त्याच्या अलीकडल्या रानात गेलं.
आता तिथं लपायला कुठं ऊस वगैरे आहे का मोठं काय?
मग काय आपली मकाच त्या मंदिराला तिथकूनच.
बरोबर कुठं घरीच आहे का?
हा घरीच आहे. परत खालच्या नाला बोल दिंगीत मग काय?
तुमच्यापासून किती अंतरावर होत?
30-40 फूट कोणली
फक्त
होय.
घरीच आहे म्हणल्यावर मग
घाबरलो, घरात शिरायला लागलो, घरात जाऊन बाहेरला उभं ठेवलं, तुला गाडी बघितलंय आम्ही
तेव्हा.
हा
बरोबर
बॅटरी मारलं ती काय माणसं दड फोटो बिटून काढायचं सुद्धा काढा ना, घाबरून जाते माणूस नाही.
काय रोज रोज बघायची गोष्ट काय ती?
माझा विश्वास नसला तर बर का बापूल फोन करा के केल तुम्ही. कालच्या रात्री 11:30 पांघऱ्या सतीश पीटर म्हणून आहे बघा रोकडे, सतीश रोकडे
कुठं?
पांघऱ्याचा सतीश रोकडे.
बर हा हा
त्याला रात्री 11:30 आपल्या ह्या डांबरीला दिसलं त्या मंदिराजवळच्या,
म्हणजे वडशिवने रोडला निबोरे वडशिवने रोडला.
रात्री 11:30 त्या सतीश पीटरला दिसला. सतीश पीटरनी सावध राहावा म्हणून ती आश्रम नाही होती महाराज गेटाजवळला.
हो हो हो
हा गेटाजवळला महाराजांना फोन करायला असं असं दिसलंय सावध राहावा म्हणून.
बर बर
हा मी आता पाट बापूला फोन केला तर बापून त्या महाराजला फोन केला परत रात्रीच्या शिवारात दिसलाय म्हणून तर महाराज म्हणला मला रात्री 11:30 फोन आलता सतीश पीटरचा, त्याने सुद्धा बघितलं.
बरोबर ठीक आहे, मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवतो लगेच.
नाही ते फोन उचला नाही राव, बापूच बोलणं झालं बरं का.
हा
पण ती म्हणते सुट्टी 2 दिवस.
बोलतो माझी 1-2 ओळखीचे आहेत त्यांना सांगतो तरी का नाव तरी घालून ठेवतो.
मी तर राहतोय राव पण ती 100%. कालपासून का नाही आदल्या दिवशी कुत्र गायब झालं तेव्हापासून.
कुत्र त्यांनीच खाल्ला असं सापडलं तुम्हाला कुठेतरी, आता मकत जाऊ नका फक्त.
काय मकत जा धड स्वतः जाईल.
बोलतो त्यांना
100% येतच.
बरोबर ठीक आहे बोलतो मी.
हा हा